chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकरी सूत झाला न्यायाधीश। 2019 या वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये सेवानिवृत्त कामगार आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले दत्ताराव निवृत्ती गीते यांचा मुलगा विष्णू गीते हा इच्छाशक्तीच्या बळावर न्यायाधीश झाला आहे। त्याचं हे यश जिंतूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे। कामाच्या शोधात दत्तराव गीते यांनी शेतीवर गुजराण होत नसल्यानं मुलांच्या शिक्षणासाठी 30 वर्षापूर्वी गाव सोडलं। पुण्यात आल्यानंतर विष्णू गीते यांनी कला शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर पुण्यातील ILS विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला। 2012 वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं। पुणे येथील BE आव्हाड लॉ क्लासेसचे प्राध्यापक गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णू गीते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला सामोरं जात स्वतःशी प्रामाणिक राहावं, आपल्यातील उणीवा कठोर परिश्रमाने दूर करा, ध्येय निश्चित करा, यश नक्कीच मिळेल, अशी प्रतिक्रिया विधीज्ञ विष्णू गीते यांनी व्यक्त केली।